अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी अभिजात मराठी।
अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, आपण या कार्यक्रमाची सुरुवात मराठी नववर्षापासून म्हणजे गुढीपाडव्यापासून केली। मराठी भाषा विभाग आणि त्या अंतर्गत असलेली क्षेत्रीय कार्यालय मराठी भाषेच्या विकास प्रचार प्रसार जतन संवर्धन या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी काय आणि कसं कार्य करतात याबाबत आत्तापर्यंत माहिती घेतली। श्रोते हो, सप्टेंबर 2025 या महिन्यापासून आपण या कार्यक्रमाचं दुसरं पर्व सुरू करत आहोत। महाराष्ट्राबाहेर आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेबाबत काय घडामोडी मराठी बांधव करत आहेत आणि त्यांचा सहभाग कसा आहे, तिथं काय काय चालतं याबाबत आपण या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत। श्रोते हो, आज आपण बडोदा इथल्या मराठी वाङ्मय परिषदेचे कार्यवाह संजय बच्छावसर यांच्याशी सुसंवाद साधणार आहोत। ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे बडोदा इथले प्रतिनिधीसुद्धा आहेत। बच्छाव सर, या कार्यक्रमात आपलं खूप खूप मनापासून स्वागत।
नमस्कार
सर, आज आपल्याशी सुसंवाद साधताना मला खूप आनंद होतोय, कारण की महाराष्ट्राबाहेर मराठी विषयक आपलं कार्य जे आहे ते मराठी वाङ्मय परिषदेतर्फे चालतंय। सर, मराठी वाङ्मय परिषद बडोदा इथं आपण कार्यवाह म्हणून कार्य करत आहात, तर ही मराठी वाङ्मय परिषद बडोदा इथं केव्हा स्थापन झाली आणि मराठी भाषिक बांधव या परिषदेमुळे जोडले गेले असं आपल्याला वाटतंय का, त्यांचा सहभाग याच्यामध्ये वाढता आहे का, याविषयी जरा आम्हाला माहिती दिली तर बरं होईल।
मराठी वाङ्मय परिषदेची स्थापना 8 फेब्रुवारी 1931 ला झाली, पण ही स्थापना काहीशा अपघाताने झाली आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल। त्यापूर्वी फक्त जर सांगायचं झालं तर आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे, बडोदे ही भारतातील ग्रंथालय चळवळीचे जनक मानल्या जाणाऱ्या सयाजीराव महाराजांची कर्मभूमी आहे आणि त्यांच्या वाङ्मय प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे 1909 मध्ये कान्होबा रणछोडदास कीर्तीकर आणि 1931 मध्ये न चि केळकर यांच्या अध्यक्षतेखाली 7वं आणि 11वं संमेलन झालेलं होतं। आणि आपल्याला कल्पना असेल, मला सांगायला आवडेल की 1909 मध्ये हे जे बडोद्याला साहित्य संमेलन झालं तोपर्यंत त्या संमेलनाला मराठी ग्रंथकारांचं संमेलन असं म्हटलं जात होतं, पण 1909 पासूनच्या या संमेलनापासून त्याला महाराष्ट्र साहित्य संमेलन म्हटलं जात। आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की तोपर्यंतची सगळी संमेलनं ही महाराष्ट्रात होत होती, म्हणजे आजच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अखिल भारतीय पद जे मिळालं त्याच्यात बडोद्याचा फार मोठा वाटा आहे। आणि सयाजीराव महाराजांच्या काळामध्ये 1909, 1921 आणि 1934 अशी 3 संमेलनं बडोद्यात झालेली होती। आता प्रश्न असा आहे की वाङ्मय परिषदेची स्थापना कशी झाली, तर सयाजीराव महाराज गुणग्राहक होते आणि त्यामुळे महाराष्ट्रासह अगदी देशातल्या विविध प्रांतात असणारे विद्वान लोक सगळे बडोद्यात असायचे, त्यात काही मराठी साहित्यिकांचा समावेश होता। ते नोकरीच्या निमित्ताने इथे आलेले होते, म्हणजे वी पा दांडेकर, कविवर्य चंद्रशेखर किंवा ची वी जोशी, वा वी जोशी, दाजी नागेश आपटे, जनरल नानासाहेब शिंदे आणि वी पा दांडेकर। आता हे लोक सगळे सुट्टीच्या दिवशी 15-20 साहित्यिक एकत्र यायचे, ते गप्पा मारायचे आणि साहित्य विषयक चर्चा वगैरे करत असत। तर एकदा ची वी जोशी, आपल्याला ठाऊक आहे सुप्रसिद्ध विनोद लेखक, तर त्यांच्याकडे बैठक झालेली होती आणि त्याच्यात त्यांच्या मनात आलं की एक लेखक लेखिकांचं, म्हणजे हा शब्दही त्यांचाच आहे, स्नेह संमेलन आपण बडोद्यात भरवावं। आणि या कल्पनेमधूनच मराठी वाङ्मय परिषद बडोदे या संस्थेचा जन्म झाला। आता झालं असं की तो दिवस होता 8 फेब्रुवारी 1931 आणि त्या दिवशी पहिलं अधिवेशन बडोद्यात झालं आणि काही कामानिमित्ताने योगायोगाने प्रोफेसर वामन मल्हार जोशी हे बडोद्यात आलेले होते आणि त्यांना अध्यक्षपद स्वीकारायची विनंती केली आणि या एक दिवसीय साहित्य संमेलनामध्ये अगदी परिसंवाद वगैरे सुद्धा आयोजित केलेले होते. म्हणजे परिसंवादाचा जर विषय सांगायचा झाला तर काव्याचं बाह्यांग कसं असावं किंवा वाङ्मय व अश्लीलता, मराठी भाषेत परभाषेतील शब्द घ्यावेत का, म्हणजे अगदी खुसखुशीत चर्चा झाली. आणि या संमेलनाचं स्वरूप काय होतं तर अगदी 30-35 साहित्यिक त्या वेळेला उपस्थित होते आणि ज्यांना येता आलं नाही किंवा कळलंच नाही ते नाराज झाले आणि ते म्हणायला लागले की आम्हाला कमीत कमी ऐकायला तरी बोलवायचं होतं. आणि अशा पद्धतीने या संस्थेची स्थापना झाली आणि पहिलं संमेलन त्यानंतर अधिकृतरित्या न. ची. केळकर यांच्याच अध्यक्षतेखाली 21 आणि 22 डिसेंबर 1931 ला झालं आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते दाजी नागेश आपटे. त्यांनी महाराजांचं चरित्र सुद्धा लिहिलेलं होतं आणि सयाजीराव महाराजांचे नातू युवराज प्रतापसिंह गायकवाड यांनी या संमेलनाचं उद्घाटन केलं होतं. आणि ही उद्घाटनाची परंपरा जी पहिल्या संमेलनापासून आहे ती काही अपवाद वगळता अगदी 74व्या संमेलनापर्यंत आहे. म्हणजे संमेलन बडोद्यात असलं तर त्याचं स्वागताध्यक्षपद किंवा उद्घाटक जे आहे ते उद्घाटन राजपरिवारातलीच व्यक्ती करते. मग ते रणजितसिंह महाराजांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे, आत्ताच्या राजमाता शुभांगिनी राजे गायकवाड त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. म्हणजे ही परंपरा आजही चालू आहे आणि आता आमचं या वर्षी अमृत महोत्सवी साहित्य संमेलन आयोजित होणार आहे हे मला अगदी अभिमानाने आणि आनंदाने सांगावंच वाटतं.
अच्छा, म्हणजे तेव्हा लावलेला हा जो बीज होतं त्याचा आता मोठा वटवृक्ष झालेला आहे.
अगदी खरं आहे
सर, त्यामुळे मराठी साहित्यिक, मराठी बांधव हे जोडले गेलेले आहेत. सर, मराठी वाङ्मय परिषदेला आता सहभाग हा आधुनिक काळामध्ये, म्हणजे जिथे महाराष्ट्रातच मराठीचं म्हणजे जतन करण्याची वेळ आलेली आहे, तर गुजरातमध्ये मग कशी परिस्थिती आहे?
आता याबद्दल जर सांगायचं झालं तर याला अनेक कारणं आहेत. पूर्वी बडोदे हे मराठी संस्थान होतं, राजाचा पाठिंबा होता म्हणून या सगळ्या चळवळी चालत होत्या. मुळात सयाजीराव महाराजांच्या दूरदृष्टीमुळे किंवा त्यांनी जे कार्य करून ठेवलंय त्यामुळे बडोद्याला संस्कार नगरी किंवा कलानगरी किंवा गुजरातची सांस्कृतिक राजधानी असा सन्मान आजही प्राप्त झालेला आहे. आणि मला आनंदाने सांगावंसं वाटतं की आतापर्यंत जे साहित्य संमेलनांचे अध्यक्ष आहेत ते अखिल भारतीय साहित्य संमेलनाचेच अध्यक्ष आमच्याकडे असतात किंवा आमच्याकडे आलेले अध्यक्ष त्यांना साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद नंतर मिळतं.
अरे वा.
आणि अगदी नावं मला सांगायची असतील तर स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून दत्तो वामन पोद्दार, ची. बी. जोशी, आचार्य अत्रे, नासी फडके, दमा मिराजदार, विश्वास पाटील यांच्यासारख्या दिग्गज साहित्यिकांचा याच्यात समावेश होतो. पण आता परिस्थिती हळूहळू बदलायला लागलेली आहे. पूर्वी ही सगळी संमेलनं दांडिया बाजार नावाचा जो एक मध्यवर्ती भाग आहे तिथे ही संमेलनं होत होती आणि त्या भागातले केवळ मराठीच नाही तर गुजराती लोक सुद्धा मराठी भाषेत सुसंवाद साधत होते किंवा आजही साधतात. परंतु विविध कारणांमुळे आता बडोद्यातला मराठी माणूस हा सर्वत्र विखुरलेला आहे आणि त्यामुळे त्याला मराठी कार्यक्रमांच्यासाठी, त्यातल्या त्यात साहित्य विषयक कार्यक्रमांच्यासाठी त्याला येणं थोडंसं अवघड वाटायला लागलंय. म्हणून पूर्वी जी एक प्रचंड संख्या असायची, 1000-1200 लोक साहित्य संमेलनाला असायचे, आता मात्र तसं राहिलेलं नाही. आता ती संख्या अगदी साहित्य विषयक कार्यक्रम असेल तर 400-450 पर्यंत लोक येतात, मनोरंजनाचा कार्यक्रम असेल तर 1000-च्या संख्येने सुद्धा लोक उपस्थित असतात. तिकीटं लावून सुद्धा मग ते मराठी नाटकाला जातील किंवा गाण्याच्या कार्यक्रमाला जातील. पण साहित्य विषयक कार्यक्रमांच्या बाबतीत मात्र तशी अडचण आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्वीच्या काळी बडोद्यामध्ये 30 पेक्षाही जास्त मराठी माध्यमाच्या नगरपालिकेच्या शाळा होत्या, अनुदानित शाळा, आणि काही खासगी शाळा होत्या, माध्यमिक शाळा होत्या. पण दुर्दैवाने आज एकही महानगरपालिकेची शाळा नाही, त्या बंद पडल्या आहेत. आणि खासगी शाळा म्हणाल तर फक्त एक हायस्कूल आहे, तिथे आता 236 विद्यार्थी शिकतात पहिलीपासून 12वीपर्यंत. म्हणजे अशी वाईट परिस्थिती आहे. मराठी विभाग आहे महाराजा सयाजीराव विद्यापीठामध्ये, तिथे आपण जर का पदव्युत्तर शिक्षणाचा विचार केला तर फक्त 5 विद्यार्थी एम ए फर्स्ट आणि एम ए सेकंडला आहेत. बी ए पर्यंत तो विषय वैकल्पिक असतो मराठी, तर तिथे 25 विद्यार्थी शिकतात, अशी आताची परिस्थिती आहे.
सर, पण मग आता आपली संस्था किंवा जी मागची पिढी आहे ती पुढच्या पिढीकडे मराठी भाषा म्हणजे त्यांच्या अंगात भिनावी किंवा त्यांच्या बोलीभाषेत यावी किंवा त्यांच्यापर्यंत वाङ्मय जावं, सांस्कृतिक ठेवा जावा, यासाठी काही प्रयत्न करते का?
अगदी प्रयत्न चालूच आहेत. मुळात कुसुमाग्रज प्रतिष्ठानची ग्रंथ तुमच्या दारी ही योजना आहे. हे ग्रंथपेटी वाचनालय आम्ही बडोद्याच्या 6 विस्तारामध्ये सुरू केलेलं आहे. त्यानंतर विक्रम वाचनालय हे एका कुटुंबाने सुरू केलेलं वाचनालय, आज त्यांची 3 पिढी आहे, ते वाचनालय चांगलं चालतं. त्या वाचनालयाच्या माध्यमातून, त्यानंतर इतर काही संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून वर्षभर भरपूर मराठी कार्यक्रमांचं आयोजन होतं. इतर कार्यक्रमांना अडचण नाही, फक्त साहित्यविषयक कार्यक्रमांना अडचण येते. आता ह्याचं कारणही असं आहे की बाकी कार्यक्रम जेव्हा असतात, म्हणजे नाटक असेल, एखादा संगीताचा कार्यक्रम असेल, त्याला प्रायोजक मिळतात, परंतु साहित्यविषयक कार्यक्रमांना प्रायोजक मिळत नाहीत, कारण लोक येत नाहीत आणि म्हणून या सगळ्या अडचणी येतात. आणि पुन्हा एक बृहन्महाराष्ट्रातली एक मोठी अडचण तुम्हाला जर सांगायची झाली तर आम्हाला कोणतेही लेखक आणता येत नाहीत. फेस व्हॅल्यू ज्यांना आहे अशाच लोकांना, जे कायम दिसतात लोकांना, ते जर आले तर त्यांना ऐकायला किंवा पाहायला लोक येतात. अशा कलावंतांना आणायलाही आम्हाला अडचणी येतात, कारण त्यांचा मानधनाचा आकडा एवढा असतो की आमच्याच तोंडाला फेस येतो, म्हणून ते परवडत नाही.
सर, मग मराठी वाङ्मय परिषद आता आगामी कोणते कार्यक्रम राबवणार आहे किंवा त्यांच्या काही योजना आहेत का की हे मराठी भाषेचा जेणेकरून लोकांपर्यंत अधिकाधिक जावी आणि त्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा?
लोक येवत अगर ना येवत किंवा त्यांची संख्या किती आहे हा विचार न करता आम्ही नियमितपणे काही कार्यक्रमांचं आयोजन करतो आणि साधारणतः दर महिन्याला एक कार्यक्रम आम्ही करतो. त्यानंतर 2 व्याख्यानमाला आम्ही आयोजित करतो, म्हणजे व्याख्यान एकच असतं, एक स्थानिक व्याख्याता आणि एक बाहेरचा व्याख्याता असतो. त्यानंतर स्थानिक आणि अखिल भारतीय पातळीवर आम्ही साहित्य स्पर्धा आणि अभिरुची गौरव पुरस्कार देतो. ह्या पुरस्कारांना, म्हणजे त्यातल्या त्यात अभिरुची गौरव पुरस्कार हा मानाचा समजला जातो. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ कोश आहे, त्यांच्या सहयोगाने मी फक्त तरुणाईसाठी, मग काही कार्यशाळा वगैरे असतील तर त्याचं आयोजन करण्याचा प्रयत्न करतो. लेखक आपल्या भेटीला सारखा कार्यक्रम करतो. आणि नंतर मध्य प्रदेश मराठी अकादमी आहे, त्यांची निबंध स्पर्धा असते, पत्रलेखन स्पर्धा असते किंवा अभिनव वाचक स्पर्धा असते. नंतर जर शक्य झालं नवीन लेखकांची काही पुस्तकं आली तर त्याच्याही प्रकाशनामध्ये आम्ही मदत करतो, किंवा चर्चासत्राचं आयोजन करतो. तर असे नियमितपणे कार्यक्रम आम्ही करतो आणि एक तरुण पिढी डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमांचं आयोजन आम्ही करतो.
श्रोते हो, मराठी वाङ्मय परिषद बडोदा इथल्या बच्छाव सर यांच्याशी आत्ताच आपण सुसंवाद साधला. बच्छाव सर, आपले खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद मॅडम.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया या ईमेलवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.